खंड तिसरा प्रकरण 14 कारकून व बॅग। महासभा भरण्याला 1-2 दिवसांचा अवधी होता। मी ठरविले होते की महासभेच्या कचेरीत जर मला काम करायला मिळाले तर करायचे आणि अनुभव मिळवायचा। ज्या दिवशी आम्ही येऊन पोचलो त्याच दिवशी स्नान वगैरे उरकून महासभेच्या कचेरीमध्ये गेलो। श्री भूपेंद्रनाथ बसू व श्री घोषळ हे चिटणीस होते। भूपेंद्र बाबूंपाशी गेलो आणि कामाची मागणी केली। त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, माझ्यापाशी काही काम नाही, परंतु मिस्टर घोषळ कदाचित तुम्हाला काम देतील, त्यांच्याकडे चला। मी घोषळ बाबूंपाशी गेलो। त्यांनी मला न्याहाळून पाहिले, किंचित हसले आणि विचारले, माझ्यापाशी कारकुनाचे काम आहे, ते कराल? मी उत्तर दिले, अवश्य करीन। माझ्या आवाक्याबाहेर नसेल असे कोणतेही काम करण्यासाठीच मी आपल्याकडे आलो आहे। हे तरुणा, हीच योग्य भावना आहे। शेजारी स्वयंसेवक उभे होते। त्यांच्याकडे पाहून म्हणतात, या तरुणाने काय सांगितले ते ऐकले का? मग माझ्याकडे वळून म्हणाले, तर मग हा पहा पत्रांचा ढीग आणि ही माझ्यासमोरची खुर्ची, तिच्यावर बसा। माझ्यापाशी शेकडो लोक येत जात असतात हे तुम्ही पाहताच। त्यांच्याशी बोलू की हे रिकाम टेकडे लोक पत्र खरडीत बसतात, त्यांना जबाब लिहित बसू? माझ्यापाशी अशा तऱ्हेचे कारकून नाहीत की ज्यांच्यापासून असले काम घेता येईल। या सर्व पत्रांपैकी पुष्कळशा पत्रांमध्ये काहीच तथ्य नसणार, पण तुम्ही सर्व वाचून काढा। ज्यांना फक्त पत्र पोचल्याबद्दलच लिहायचे असेल त्यांना तसे लिहित चला, आणि त्यांच्या जबाबाविषयी मला विचारावे लागेल त्यांच्याबद्दल मला विचारा। माझ्यावर एवढा विश्वास टाकल्याबद्दल मला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या। श्री घोषळ मला ओळखीत नव्हते। नाव गाव समजून घेण्याचे काम त्यांनी मागाहून केले। पत्रांचा ढीक खलास करण्याचे काम मला सोपे वाटले। पडलेला ढीक मी त्वरित खलास केला। घोषाळबाबू खुश झाले। त्यांचा स्वभाव गप्पाळू होता। गप्पांमध्ये पुष्कळसा वेळ घालवीत असे मला आढळून आले। माझा पूर्वेतिहास समजल्यानंतर मला कारकुनाचे काम दिल्याबद्दल त्यांना किंचित शरम वाटली। मी त्यांना निश्चिंत केले, माझी गोष्ट कुठे आणि तुमची गोष्ट कुठे? तुम्ही महासभेचे जुने सेवक, मला तुम्ही वडिलांसमान आहात। मी पडलो अननुभवी तरुण। हे काम देण्यामध्ये तुम्ही माझ्यावर उपकारच केले आहेत, कारण की मला महासभेमध्ये काम करायचे आहे। तिचा कारभार जाणून घेण्याची अलभ्य संधी तुम्ही मला दिली। खरे विचाराल तर हीच खरी वृत्ती आहे, पण आजकालचे तरुण असे समजत नाहीत। बाकी मला महासभेची सुरुवातीपासून माहिती आहे। तिला जन्म देण्यामध्ये मिस्टर ह्यूम बरोबर माझाही हिस्सा होता। घोषळ बाबू म्हणाले, आमचा चांगला स्नेहसंबंध जुळला। दुपारच्या जेवणाला मला आपल्याबरोबरच ठेवून घेत। घोषळ बाबूंची बटणेही बॅराच लावीत असे। ते पाहून बॅराचे कामही मीच उचलले। मला ते आवडे। वडील मंडळींबद्दल मला फार आदर वाटे। माझी ही वृत्ती जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा मग मला ते स्वतःची सर्व प्रकारची सेवा चाकरी करू देऊ लागले। बटणे लावू देताना हसून म्हणत, पहा ना, महासभेच्या कार्यकर्त्यांना बटणे लावायलाही फुरसत मिळत नाही, कारण की त्यावेळातही कामे करायची पडलेली असतात। मला या भोळेपणाबद्दल हसू येईल, परंतु अशा तऱ्हेच्या सेवेबद्दल मनात यत्किंचितही कंटाळा वाटला नाही। मला जो लाभ झाला त्याची तर किंमतच करता यायची नाही। थोड्याच दिवसात महासभेच्या कार्यपद्धतीची मला माहिती झाली। अनेक पुढाऱ्यांची भेट झाली। गोखले, सुरेंद्रनाथ वगैरे योद्धे येत जात, त्यांचे रीतिरिवाज मी पाहू शकलो। कालाचा जो अपव्यय चालला होता त्याचेही मला पूर्ण ज्ञान झाले। इंग्रजी भाषेचे प्राबल्यही लक्षात आले। त्याबद्दल मला त्यावेळीही खेद वाटला। एकाकडून होण्याजोग्या कामावर अनेक जण ठेवले जातात हे माझ्या लक्षात आले, आणि कित्येक आवश्यक कामे करायला कोणीच मिळेना हेही दिसून आले। माझे मन या सर्व गोष्टींची टीका करीत होते, पण चित्त उदार असल्यामुळे चालले आहे त्यात सुधारणा करणे अशक्य असावे अशी समजूत ते करून घेत होते, त्यामुळे कोणाविषयीही अनादर वाटत नसे।